Sadguru Swami Mantra Mantari Nama. Hari Hari. 1998 pasun या नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये नागपूरमध्ये येत राहिलो. आणि मुख्यतः गीतेवर ज्ञानेश्वरीवर अशी दरवर्षी प्रवचन या साधना शिबिराच्या काळात करीत असे. एकदा दोनदा दासबोधावर ची देखील प्रवचन मी केली. तसा आता देखील गीता ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे माझ्या खऱ्या आवडीचे जे विषय आहेत, ज्याच्या आधाराने स्वामीजींना जे सांगायचं होतं ते मी सांगतो, मला सांगण्याची संधी मिळते. तशापैकी एखादा विषय एखादा अध्याय घेता आला असताच पण मी असा विचार केला अलकाताई की स्वामीजींनी देह ठेवून आता 18 वर्ष झाली. स्वामीजी नागपूरमध्ये शेवटचे आले 1985 साली, म्हणजे जवळपास 30 वर्ष आता त्याला होऊन गेली जाती पुढच्या वर्षी. इथं श्यामाताईंनी आणि सुमतीताईंनी सुरुवातीला आणि मग नंतर आपल्यापैकी अनेक सद्भक्तांनी स्वामीजींचा विचार इथं जागता ठेवला, साधना केली. ते स्वामी माधवनाथ हे कसे झाले, कसे घडले, त्यांचं संक्षिप्त चरित्र काय, त्याचबरोबर चिंतनाची गुणसंपादनाची साधना त्यांनी कशी केली, प्रत्यक्ष त्यांचा पारमार्थिक प्रवास कसा झाला, त्यांचे आणि स्वरूपानंदांचे गुरु शिष्य संबंध कसे होते, त्यांना स्वरूपानंदांनी उत्तराधिकार प्रदान केले, त्यांनी त्यांच्या जीवन काळात पुढे तीच गोष्ट केली, हे काय कसं घडलं, त्यांचं महानिर्याण झालं त्यावेळेला नेमकं काय झालं, याच्या संबंधात खूप मोठा जरी विषय असला तरी आपल्याला थोडस सांगावं, कारण आता माझ्या मते स्वामीजींना पाहिलेली देखील इथं थोडी मंडळी आहे, त्याचं प्रमाण 30-70% नक्की आहे. त्यामुळं आपल्यासारख्या सगळ्यांना ज्यांनी पाहिले त्यांना देखील आणि ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांना देखील स्वामीजींच्या बद्दल काही बाही माहिती देण्याच्या उद्देशाने मी ही प्रवचन करणार आहे. 7:15 वाजलेले आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये, 7:30 माझी वेळ आहे, पण बहुतेक करून 7:45 पर्यंत प्रवचन ही किंवा ही चरित्र गाथा होईल असा माझा अंदाज आहे. स्वामी माधवनाथ हे माझे सद्गुरु. इथं माझ्याकडून अनुग्रह घेतलेली जी मंडळी आहे त्यांच्या दृष्टीने आपल्या सद्गुरूंचेही सद्गुरू आणि स्वामीजींचे सद्गुरू स्वरूपानंद म्हणजे आजोबा आणि पंचोबा जसे असावेत तसे तर सुरुवातीला मी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या तौलनिक जीवनाचा आढावा घेणार आहे. अशा करता की स्वामी स्वरूपानंदांची देखील माहिती आपल्याला संपूर्ण असते असं नाही आणि सगळी माहिती सांगायची झाली तरी फार अवघड आहे. मुख्य विषय स्वामी माधवनाथांविषयी सांगणं हाच आहे. तरी देखील हे गुरु शिष्य स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांची जीवन वयाच्या त्या त्या टप्प्यावर कशी पुढे जात राहिली हे मी तुम्हाला सांगणार आहे. याचा अर्थ असा की वयाच्या 20 वर्षापर्यंत स्वरूपानंदांचं काय आणि कसं चाललेलं होतं, स्वामी माधवनाथ त्यांचं काय आणि कसं चाललेलं होतं, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तिथून 60व्या वर्षापर्यंत असा तौलनिक तुलनेचा मात्र संबंध नाही. स्वरूपानंदांचं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले 15 डिसेंबर 1903 रोजी स्वरूपानंदांचा जन्म झाला. त्यांचं जे शिक्षण होतं ते पावस आणि रत्नागिरी इथं सुरुवातीचं झालं. पावसमध्ये असताना लहानपणी ते अत्यंत चपळपणाने पोहणं, धावणं, झाडावर चढणं अशा प्रकारचे कोकणात साधारण ज्या पद्धतीचे खेळ असत तसे खेळ आणि अत्यंत चपळपणाच्या अनेक कला त्यांच्या ठिकाणी होत्या. स्वामी स्वरूपानंद हे लहानपणी शंकराचे परमभक्त होते. त्यांना भगवान शिवांबद्दल म्हणजे मग नंतर ते ज्या संप्रदायाचे आध्वर्य झाले त्या आदिनाथांबद्दल अत्यंत आकर्षण होत. आणि आपण मारुतीप्रमाणे भक्ती करावी, मारुतींची भक्ती, हनुमंतांची भक्ती कशी एकनिष्ठ देणी तशी आपली एकनिष्ठ भक्ती असावी असा त्यांचा लहानपणी भाव होता. घरात संस्कार चांगले होते. ज्ञानोबा तुकोबांप्रमाणे आपण भक्त व्हावं, त्यांचं शिक्षण पावस, रत्नागिरी आणि मुंबई असं झालं. ते मॅट्रिक पर्यंत शिकले. वाङ्मय विशारदाची पदवी त्यांना घ्यायची होती, ती प्रकृतीमुळं अपूर्ण राहिली. मुंबईत असताना विशेष करून त्यांचा पारमार्थिक पिंड अधिक अधिक प्रगट व्हायला लागला. त्यांचे मामा केशवराव गोखले हे पुण्याचे बाबा महाराज वैद्य म्हणजे गणेशनाथ महाराज यांचे अनुग्रहित होते. स्वरूपानंदांचा मुळात असणारा गंभीर आणि विवेकी स्वभाव आणि ईश्वराविषयीची जिज्ञासा आणि मामा करत असलेली साधना यामुळं ते आपल्या मामांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असत आणि मामांनी देखील त्यांना हेरून ठेवलेलं होतं. तरुण वयामध्ये ज्ञानेश्वरी वाचनाची गोडी त्यांना लागली. गीतेच्या अध्ययनाचा छंद त्यांना तसा बालपणापासून होता पण मामांकडे गेल्यानंतर तो अधिक वाढला. मुंबईला त्या काळात त्यांनी गीता रहस्याचा देखील अभ्यास केला. मुंबईमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याची जी चळवळ चाललेली होती त्याच्यात ते केसरीचं वाचन अत्यंत आवडीने करत असत. टिळकांच्या विचाराकडे ते आकृष्ट झालेले होते. स्वरूपानंद हे टिळकाईकच होते, टिळक भक्त होते. नंतर टिळकांच्या देहत्यागानंतर ते गांधीजींचे अनुयायी झाले. तर स्वामी माधवनाथ महादेव विष्णू वाकडे असं स्वामीजींचं नाव होत. स्वामीजींचा जन्म 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकण कुलाबा जिल्ह्यामध्ये, तिथं त्यांचं वडिलार्जित घर होत. लहानपणी गोट्या, भोरे, खो खो, लंगडी अशा प्रकारचे खेळ, आपले जे सवंगडी होते त्या सवंगड्यांबरोबर काय त्या छोट्या गावात असतील ते मोठ्या आनंदाने त्या सवंगड्यांना चांगलं वर्ण लावण्याचा प्रयत्न करत असे राहिले. त्यांची आई शिवभक्त होती आणि तिच्या शरणागत भावानी जी ती शंकराला नमस्कार करत असे त्याचं मोठं आकर्षण लहानपणी त्यांना निर्माण झालं. महाशिवरात्रीच्या दिवशी गावापासून लांब असलेल्या अशा शंकराच्या देवळात आणि श्रावणी सोमवारांच्या दिवशी आईबरोबर ते जात असत. आई तिथं शिवलीला मृताचं वाचन करत असे. स्वामीजी असं सांगत की आईनी जो नमस्कार केला तसा नमस्कार मी माझ्या आयुष्यात पुढं खूप कमी वेळेला पाहिला. त्यांचे वडील रोज रात्री रामविजय ग्रंथाची पोथी वाचत असत. त्याचा कापड आणि किराणा मालाचा असा व्यवसाय होता. रामविजयाच्या वाचनाचेही खोल संस्कार त्यांच्यावर झाले. रामचंद्रच आपलं इष्टदैवत आहे अशी मनोमन खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली. ते रामभक्त झाले. एका कीर्तनकारांनी त्यांचे बारीक दंड पाहून त्या वयात तू एवढा बारीक कसा, चहा पितोस का, ते म्हणाले की हो किती वेळेला पितोस, घरात जितक्या वेळेला होतो तितक्या वेळेला पितो, माझ्या करता एक करशील का, तू चहा सोडून दे आणि रोज 12 तरी सूर्य नमस्कार घाल असं मला तू वचन दे असं कीर्तनकारांनी त्यांना सांगितलं. आणि तेव्हापासून त्यांनी चहा सोडला आणि सूर्य नमस्कार घालायला सुरुवात केली. त्यांचं शिक्षण कोकण गावामध्ये 4वीपर्यंत आणि इंग्रजी 1वी म्हणजे आताची 5वी ते इंग्रजी 7वी म्हणजे 11वी मॅट्रिक इथपर्यंत त्यांचं शिक्षण अनुक्रमाने रोह्याला, जंजिरा मुरुड इथं आणि कल्याणला असं नंतर झालं. ते मॅट्रिक पर्यंत शिकले. त्यांना देखील लहानपणी कीर्तनाची आवड होती. घरात भक्तिमय असं वातावरण होत, त्यामुळं परमार्थ करण्याची अशी आवड त्यांना निर्माण झाली. वय वर्ष 20 पर्यंत विशेष करून पुढच्या शिक्षणाकरता जेव्हा ते जंजिऱ्याला गेले आणि नंतर कल्याणला गेले तिथं त्यांना फार चांगले मित्र भेटले. त्याच्यात भाऊ दांडेकर म्हणून एक मित्र होते. त्या भाऊ दांडेकरांनी त्यांना भगवद्गीतेची संख्या दिली. तू जीवनामध्ये काहीही जरी केलंस पण भगवद्गीता जर तुला माहिती नसेल तर त्याचा तर शून्यच आहे असं भाऊ दांडेकर म्हणाले. त्या काळात त्यांनी देखील गीता रहस्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि आपण साधू वृत्तीने राहायचं, विवाह करायचा नाही आणि गावकरांना भगवद्गीता सांगत फिरायचं. एक चटई आणि काकोटीला भगवत गीता अशा प्रकारे आपण गीतेची शिकवण लोकांना सांगावी अशा प्रकारची त्यांची लहानपणी त्यावयामध्ये मनीषा होती. त्यांना त्यांचा अजून एक मित्र विनायक खांबेटे यांनी व्यायामाची आवड निर्माण केली. व्यायामाची आवड म्हणजे त्यांना बखोटीला धरून त्यांच्या वयापेक्षा मोठा असणारा हा मित्र त्यांना व्यायामशाळेत घेऊन जायला लागला आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगलाच कसून व्यायाम केला. समोर हनुमंतांचं चित्र ठेवून त्याप्रमाणे आपलं शरीर झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली. त्या तऱ्हेने ते हनुमंतांचे भक्त झाले. प्रकृतीचा आदर्श हनुमंतांचा असा त्यांच्या समोर होता आणि रामभक्ती रामचंद्र हे इष्टदैवत अशा प्रकारची सुरुवातीपासून भावना असल्यामुळं बुद्धिमत्तां वरिष्ठम अशा हनुमंतांचा रामभक्तीचा आदर्श आपणही घ्यावा अशी त्यांची ही मनीषा होती. पॅरलली कसे स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ होते ते आपल्या लक्षात येईल. वयाच्या 20व्या वर्षापासून 40व्या वर्षापर्यंत जर पाहिजे झालं तर या काळामध्ये पावस मध्ये स्वरूपानंद मुंबईतून परत आले. त्यांनी तिथं गांधीजींच्या चळवळीला अनुसरून स्वावलंबनाश्रम काढला. ते शिकवू लागले. मुलांना शिकवणं हे त्यांना महत्वाचं वाटायला लागलं. ते तेव्हा खादीचे कपडे घालत असत, सूत कातत असत. वयाच्या 20व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांना गणेशनाथांचा अनुग्रह त्यांच्या मामांमुळे झाला. केशवराव गोखले त्यांना आपल्या सद्गुरूंकडे घेऊन गेले. आणि हा माझा भाचा याला आपल्या पायांवर घालण्यासाठी आणलेला आहे असं ते म्हणाले. अनुग्रहाविषयी त्यांच्या फार विलक्षण कल्पना होत्या आणि अनुग्रह घेत असताना त्यांना थोडा बहुत भावसमाधीचा लाभ देखील झाला. पण त्यांच्या एकूण कल्पना अनुग्रहाच्या आणि त्यांना जे काही झालं याच्यामध्ये निश्चित अंतर होतं. त्यांना असं वाटलं की अनुग्रहाच्या वेळेला आपल्याला काही समजेलच, गच्चितीच येईल. त्यामुळं जे झालं त्याच्यापेक्षा जे व्हायला हवं असं वाटत होतं ते न झाल्यामुळे त्यांना एक प्रकारची बेचैनी आली. आणि त्यांनी गणेशनाथांना असं विचारलं की मला असं वाटलं की अनुग्रह घेताना मला काही होईल पण तसं मला काहीच झालं नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की दूध विरजलेलं आहे, विरजलेलं दूध हे आता दूध नसतं पण त्याचं दहीही कालांतराने होत असतं. तसं अनुग्रह झालेला आहे, कालांतराने बोध साधने ही प्राप्त होईल. ते असं म्हणाले की जसं प्रत्येक घासानंतर पोट भरत भरत शेवटी तृप्तीची भावना येते तसं साधना करत हळूहळू पूर्णतेला कोणीही जात. गणेशनाथ असं म्हणाले की सूर्य उगवल्यानंतर दुपार यथाकाल जशी होते तसं सूर्य उगवलेला आहे असं समज, सोहम भावाचा सतत अभ्यास कर असं ते म्हणाले. त्यामुळं तुझ्या देहबुद्धीचं निराकरण होईल आणि मग खऱ्या अर्थाने तुला जे समजायचं ते समजेल, त्याची प्रचिती येईल. तू साक्षीपुराणी राहा, अनुसंधानात राहण्याचा अभ्यास कर, यथोचित प्राप्त कर्तव्य कर्म कर. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये गुरुमुखींची अक्षरे अंगे साने परिणामे थोरे तसं स्वरूपानंदांबद्दल झालं. जो गणेशनाथांनी उपदेश केला तो त्यांच्या मनामध्ये अतिशय पक्का ठसला. 25 वर्षी ते पावसहून परत पुण्याला आले. टिळक महाविद्यालयामध्ये त्यांनी पुण्याला ऍडमिशन घेतली आणि त्यांना वाङ्मय विशारद व्हायचं होतं. त्या काळात त्यांचं पुण्यामध्ये जे वास्तव्य झालं, 4-5 वर्षांचं वास्तव्य झालं, या वास्तव्याने त्यांचं सगळं जीवन पालटून गेलं. ते गणेशनाथांकडे जाऊ लागले. त्या काळात गणेशनाथ उपनिषदांवर चिंतन प्रगट करत असत आणि स्वरूपानंदांना त्याचं फार आकर्षण असे. स्वरूपानंदांना आपल्या सद्गुरूंच्या मुखातून उपनिषद श्रवणाचा लाभ या काळामध्ये झाला. गणेशनाथ ज्ञानेश्वरी 16 वाचत असत, ज्ञानेश्वरीला 16 स्पर्श करत असत. ती त्यांच्या देवापुढे ठेवलेली असे. त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या सद्गुरूंच्या नित्य वाचनात असणारी ज्ञानेश्वरी अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यांनी अतिशय सुबक आणि स्वाच्य अक्षरामध्ये, त्यांचं अक्षर अतिशय चांगलं होतं. दत्तोवामन पोतदारांकडे ते त्यांच्या चांगल्या अक्षरापोटी म्हणून कामाला लागलेले होते. त्यांना मदतीला जात असत. त्यांनी आपल्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. ही ज्ञानेश्वरी पावसच्या स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेली आहे. आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल कसा कशा सुबकपणाने त्यांनी ती लिहिलेली आहे. आपल्या शिष्यांनी ज्ञानेश्वरी स्वतःच्या हाताने लिहून अर्पण केली ही गोष्ट गणेशनाथांना अतिशय भावून गेली. ते अतिशय प्रसन्न झाले. 1930 त्यांच्या वयाच्या 27 वर्षी गणेशनाथांनी पुण्यामध्ये काही प्रयोग केले. त्याच्यामध्ये ते ब्रह्मसत्र सोहळे किंवा मेळावे असे घेत असत. हे मेळावे साधारण 5 किंवा 7 असे असत. त्या मेळाव्यांमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण, सकाळी ध्यान, सोहम ध्यान, गणेशनाथांचं प्रवचन, सामूहिक भजन अथवा भजन अभंग गायन असे कार्यक्रम असत. नाम देखील सांगितलं जात असे. आपल्या पंढरपूरच्या आनंद यात्रेसारखा हे धडा किंवा आता इथं जी साधना शिबिरं होतात तसंच तो तेव्हा प्रयोग होता असं धडा. या ब्रह्मसत्र सोहळ्यामध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून अतिशय झटून कामं केली. 1932 गांधीजींनी पुकारलेल्या कायदेभंग चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. जेलमध्ये त्यांच्या बरोबर SM जोशी, शंकरराव देव, रावसाहेब पटवर्धन अशा प्रकारच्या मोठ्या व्यक्ती त्या काळी होत्या. येरोडा जेलमध्ये ते होते. जेलमध्ये देखील ते ध्यानाचा नियम सांभाळत असत आणि ज्ञानेश्वरी वाचत असत. त्यांची ही आवड पाहून SM जोशी वगैरे मंडळी त्यांना विनोदानी आणि मित्रत्वानी स्वामी म्हणून हात मारत असत. जेलमध्ये 4 काळामध्ये स्वरूपानंदांनी ज्या कारणाकरता आपण जेलमध्ये आलो ती कारण आणि जेलमध्ये दाखल झालेले आंदोलन करून दाखल झालेले राजकीय पुढारी आणि त्यांचे अनुयायी यांचा फार बारकाईने विचार किंवा अभ्यास केला आणि त्यांचं असं लक्षात आलं की या मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील स्पष्ट कल्पना कोणत्या नाहीयेत. ते केवळ अनुसरणारे आहेत पण कशामुळे काय होईल याच्या प्रकारची कोणती स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे नाही. स्वातंत्र्याबद्दल देखील नाही, समाजाबद्दल देखील नाही, स्वातंत्र्य लढ्याबद्दल देखील नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर नक्की काय आपण करणार आहोत याचाही मुळीच त्यांचा अभ्यास, खोल सखोल अभ्यास नाही. त्या काळामध्ये बाबा महाराजांच्या सहवासात त्यांची जी साधना होती ती साधना अतिशय टिपेला अशी पोचलेली होती. त्यांनी या काळात जे त्यांना साधनेनी सुख मिळत होत ते सुख लक्षात घेऊन आपल्या सद्गुरूंच्या प्रति कृतज्ञता म्हणून एक नवरत्नहार नावाचं काव्य केलं आणि ते गणेशनाथांना अर्पण केलं. त्याच्यातल्या काही ओव्या मी सांगतो. ते आपल्या सद्गुरूंना म्हणतात की करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण. मी आत्मत्व राखून आपल्याला वंदन केलं, आत्मभावाने वंदन केलं, पण तुम्ही आणि मी एक अशी भावना किंवा अहंता येईल असं होऊ नये म्हणून चरणावर देखील लोटांगण घातलं. सहजे आले हीनपण कृपावरे स्वरूपी विश्वरूप देखील. त्यावेळेची त्यांची स्थिती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच एकमेव आपणच. आय एम ओनली द बीइंग इन द युनिव्हर्स. माझ्याखेरीज इथं दुसरं काहीही नाही. विश्व नावाचा वेगळा प्रकार नाही, माझ्यातच सर्वाचा समावेश आहे. अशा प्रकारचा एक अनुभव त्यांना आला, तो आपल्या सद्गुरूंना त्यांनी कथन करून सांगितला. स्वरूपी विश्वरूप देखील, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. स्वामीचा सेवकू जागलो तही येतुले भाग्य लाधलो अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी. असं त्यांनी गणेशनाथांना जेव्हा लिहून दिलं तेव्हा गणेशनाथांनी ते सगळं नवरत्नहार काव्य वाचून अतिशय संतोषाने, अरे वा तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असे उद्गारण काढले आणि म्हणाले की तुला संप्रदायाचं कार्य करायचं आहे. स्वरूपानंदांच्या वयाच्या 26 ते 30 या दरम्यान त्यांनी अनुसंधानाचा अतिशय कसून अभ्यास पुण्याच्या मुक्कामामध्ये केला. अक्षरशः त्यांची सर्व जागृती अनुसंधानाने भरलेली होती. इतकी की ते असं म्हणतात की नळाखाली बादली भरायला ठेवल्यानंतर जी सातत्याने धार पडत होती त्या धारेकडेही लक्ष, बादली भरेपर्यंत आणि सोहम भावनेकडेही लक्ष अशा प्रकारे मी करत असे. आपल्या घरापासून ते दत्तवाहन पोतदारांच्या घरापर्यंत चालत जाताना कोणताही दुसरा विचार मनात येऊ न देता सोहम भावामध्ये चालणं असा अभ्यास ते करायला लागले. त्यांचं स्वप्न आणि सुषुप्ती देखील या भावांनी व्यापून राहू लागली. अतिशय तीव्र आणि निरलस असा अनुसंधानाचा हा अभ्यास करत असताना आपण कुठं कमी पडतो हेही त्यांनी लिहून ठेवलं. ते असं म्हणाले की पाटावर बसेपर्यंत सर्व ठीकठाक होतं. नैवेद्य दाखवून चित्रावरती घालेपर्यंत सगळं नीट होतं. पहिले काही घास घेईपर्यंत देखील सोहमचं अनुसंधान होतं, पण जसा पापड मोडला त्याच क्षणाला अनुसंधान देखील माझं मोडलं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे किती बारकाईने ते आपल्या साधनेकडे पाहत होते. हे खरं म्हणजे आपल्याला देखील करता येण्यासारखं आहे. आपल्या स्वरूपाशी ध्यान काळी तसंच जागृतीमध्ये देखील स्वरूपाचं अनुसंधान अत्यंत तन्मयतेने हे दोन्हीही अनुभवणं, साक्षीत्व राखण्याचा कसोशीनी प्रयत्न करणं, देह मन आणि बुद्धीची सगळी कर्म आत्मभावातूनच पाहायचा प्रयत्न करणं, आपण काहीही करत नाही, इंद्रिय आपल्या आपल्या कर्मांमध्ये आहेत, मी अत्यंत अकर्ता, अशा प्रकारचं त्यांच्या अभ्यासाचं स्वरूप होत. सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन देखील ते अतिशय सखोलपणाने करत असत. आणि त्या काळामध्ये त्यांचा अजून एक त्यांना संधी मिळाली, विशेष करून हे ब्रह्मसत्र सोहळे किंवा मेळावे झाले तेव्हा गणेशनाथांचे सगळे अनुग्रही त्यांना एकत्रित पाहायला मिळाले. तेव्हा आपल्या स्वामीजींचं सांगणं शिकवणं चालणं बोलणं कसं आहे आणि आपले सहाध्यायी गुरुबंधू कशा प्रकारे अभ्यास करतात हे त्यांनी खूप जवळून पाहिलं. त्यांच्या असं लक्षात आलं की याही ठिकाणी बराच वैचारिक गोंधळ आहे, आचरणात्मक गोंधळ आहे, समाजाचा गोंधळ आहे. सद्गुरूंचा अनुग्रह कित्येकांना नीट समजला किंवा समजला नाही असं झालेलं आहे. कोणाकोणाला सद्गुरूच आपला सर्व भार उचलणार आहेत असं वाटतं. सोहम ध्यानाच्या कल्पना आणि प्रत्यक्ष सोहम ध्यान जे काही करतात ते किंवा ध्यानच करत नाहीत अनुग्रह झाल्यानंतर असंही त्यांच्या लक्षात आलं. तसं सगुण भक्ती करायची का सोहम अनुसंधान ठेवायचं याच्यात काही विरोध आहे का असं कित्येकांना वाटत आहे. आपली कर्म चोख असण्याचा तसं साक्षी राहण्याचा परमार्थाशी काही संबंध आहे याचा देखील अनुग्रहितांना गुरुबंधूंना पत्ता नव्हता असं त्यांच्या लक्षात आलं. आणि आपल्या स्वतःच्या साधनेकरता देखील याच्यातून त्यांना बराच बोध व्हायला लागला. या क्षेत्रामध्ये म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अंतरंग साधनेच्या दृष्टीने आपल्याला निश्चित काही करता येईल असं त्या काळात त्यांना वाटायला लागलं. त्या काळातच ते एका तरुण मुलीच्या प्रेमामध्ये पडले. त्या काळातली गोष्ट आहे, त्यांनी आपला प्रेमविवाह ठरवला. तिच्याशी त्यांचं लग्न ठरलं. आपण प्रपंच करून परमार्थ करायचा असा त्यांचा निश्चय झाला. त्यावेळेला ते वाङ्मय विशारद चा अभ्यास करण्यासाठी म्हणून देखील आलेले होते. शेवटच्या परीक्षेमध्ये शेवटच्या वर्षी अभ्यासाकरता 4 महिने त्यांनी पावसला जायचं ठरवलं आणि त्या मुलीलाही त्यांनी सांगितलं की पावसला जाऊन मी परत येतो आणि वाङ्मय विशारद झाल्यानंतर आपण विवाह करू. पावसमध्ये गेल्यावर त्यांना मलेरियाचा ताप आला. तसा ताप हा 5-7 दिवसच राहिला पण या तापानंतर तशाच अशक्तपणामध्ये ते जरा मोकळ्या हवेत चालण्यासाठी म्हणून बाहेर पडले संध्याकाळच्या वेळेला. आणि त्यांना इतका जबरदस्त थकवा रस्त्यामध्ये आला की आपण आता आपल्या घरापर्यंत जाऊ शकू की नाही अशीही त्यांना खात्री वाटेना. त्यांची सगळी शक्ती क्षीण झाली आणि आता आपण मरणार अशी तीव्र भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ते कसे तरी घरी आले पण या मृत्यूच्या भयाने ते अंतर्बाह्य हदरून गेले. त्यांचा अतिशय शक्तिक्षय झाला. सामान्य व्यवहाराकरता ते कायमचे अपात्र ठरले. त्यांना कोणताच आजार, नंतर जेव्हा डॉक्टर तपासत असत तेव्हा तसा कोणताच आजार त्यांच्या ठिकाणी नव्हता, पण त्यांना जो अशक्तपणा आला तो मात्र कायमचा आला. त्यांनी शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी 1856 शकाब्दो मृत्यू पार्वलो अग्नी अशी साखी लिहून ठेवली. तेव्हा त्यांना मृत्यूचा जो अनुभव आला त्या अनुभवांनी त्या अनुभवाच्या पश्चात त्यांच्या असं लक्षात आलं की मृत्यू आला एवढं नव्हे आपण आता गेलोच. आणि या मृत्यूच्या अनुभवानंतर म्हणजे एकदा गेलोच म्हटल्यावर आता आपला अजून काही जाणार नाही, याच्यापेक्षा आपली कुठलीच हानी नाही असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि आमूच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा, पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच राम रगाडा. तोची महात्मा तीच हिंदभू तेच स्वातंत्र्य समर रण, दृष्टिकोण तो मात्र मात्र बदलला येताची मला मरण. त्यांना बाकीचं सगळं जग आहे तसंच आहे, आपण नेल्याने इथं काहीच विशेष घडत नाही, पण आपला स्वतःचा दृष्टिकोन मात्र त्यांचा बदलला. या अशक्तपणाच्या विशेष आजारपणाच्या काळामध्ये त्यांनी अतिशय तीव्र सोहम स्मरण केलं. या सोहम स्मरणानेच ते अत्यंत निर्भय झाले. त्यांचं अनुसंधान पडल्या पडल्या उठून बसण्याची देखील शक्ती नव्हती, त्यामुळे ध्यान देखील ते पडल्या पडल्या करत असत. साक्षित्वाचा अभ्यास आपण तरंगावर पडलेले आहोत आणि जगत आपल्या परीने चाललेलं आहे, अशा प्रकारे साधनेची जणू महान पर्वणी त्यांना मिळाली. ते या साधनेनी रोज प्रत्येक प्रयत्नातून शांत शांत पूर्ण शांत असे होत गेले, आत्मानंदामध्ये निमग्न झाले. या आजारपणाच्या काळामध्ये आपल्या सद्गुरूंना अर्पण केलेला नवरत्न हार काव्य आणि त्या ठिकाणी व्यक्त झालेला बोध आणि सांप्रत भीतीची अवस्था या दोन्हीमुळे ते पुष्कळ्यात पडले. त्यामुळे पारमार्थिक अनुभव आला म्हणजे सर्व काही झालं असं समजायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आणि सातत्याने प्रयत्न करत आणि तो अनुभव टिकवून ठेवत, कारण नंतर जर कधी अशी भीती ग्रासत असेल, आपण विकारांच्या अधीन होत असू तर आधीचं जीवन स्वप्नवतच झालं असं त्यांनी मनाशी घेतलं. आणि कसल्याही अनुभवाला विशेष महत्व न देता, स्वतःलाही विशेष स्वतःबद्दल समजून न देता केवळ चालत राहणं असं त्यांनी ठरवलं. ध्येय असावे सुदूर की जे कधी न आता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, भावातीत स्वभाव सहज घेई तन्मय व्हावे, अशा प्रकारचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांच्या आत्मस्थितीचा प्रत्यय त्यांनी त्या काळामध्ये दिवसातून एखादी अथवा दोन तीन दिवसातून एखादी असं साखी वृत्तामध्ये त्यांनी साख्या रचल्या, त्याच मी आता तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये कर्म विपाके जाण मला गे लागे सावध वेड असं ते म्हणतात. जीवन मुक्तास ही न चुकते प्रारब्धाची फेड वार चोरटे करू पहाती षड्रिपू वारंवार अशा स्थितीत देखील षड्रिपू आघात करतात शरीरात ताकद नसताना असं त्यांच्या लक्षात आलं. परी तीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार पण हे वार मी माझ्या तीक्ष्ण तर सोहम तलवारी परतावून लावतो असं ते म्हणतात. मी तू पण अष्टवले आले साधनेस पूर्णत्व कण कणात कोंदले एकले एक नित्य सत्तत्व असा अनुभव त्यांना आला वयाच्या 37व्या वर्षी. ते अतिशय तृप्त भावनेमध्ये होते. त्यांनी तू आता स्वरूपानंदाचा अधिकारी झालास तुला संप्रदाय चालवायचा आहे हे गणेशनाथांचं जे वचन होत त्याला अनुसरून आपल्या अंतर अनुभवाने आपण पूर्ण झालेले आहोत असं लक्षात घेऊन साई देसाईंना प्रथम अनुग्रह दिला. भाऊराव देसाईंची भगिनी त्यांनी स्वरूपानंदांची सेवा देखील खूप केली. वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे 1941 साली बामपरांजपे गुरुजींना त्यांनी अनुग्रह दिला. त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये बामपरांजपे हे त्यांचे पहिले अनुग्रहित आहेत असं मात्र लिहिलेलं आहे. याचं कारणही असं त्यांचा विवेक असा होता की भाऊ देसाईंची विधवा बहीण आपली सेवा करते आणि आपण तिला अनुग्रह दिला त्या काळामध्ये याचा कुठेतरी गैर अर्थ कोणी करू नये म्हणून त्यांनी ती गोष्ट अप्रगट ठेवली. परांजपे हे पहिले अनुग्रहित आहेत असं सांगितलं गेलं. त्यांना या काळामध्ये सगुण साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष विष्णूंचं दर्शन त्यांच्या पावसमध्ये असणाऱ्या पडवीतल्या खोलीत झालं. शंख चक्र गदा पद्मधारी विष्णू त्यांच्या समोर उभे राहिले. जवळपास 10 फूट उंचीची अशी मूर्ती तेजस्वी त्यांना दिसली आणि ती मूर्ती त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलली. त्यांच्या आठवणीप्रमाणे वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा असं ती मूर्ती म्हणाली. म्हणजे सद्गुरूंना ज्ञानेश्वरी अर्पण केली ही गोष्ट भगवंतांनाही किती आवडली अशा अशा प्रकारे त्यांच्या गुरुभक्तीला एक प्रकारे भगवंतांनी त्यावेळेला शिक्कामोर्तब केलं. याच 20 ते 40 या वर्षांच्या कालखंडामध्ये स्वामी माधवनाथ मॅट्रिक ची परीक्षा देऊन सुट्टी करतात म्हणून कोकण मध्ये कल्याण परत आले. त्या काळामध्ये ते घरच्या व्यवसायाला थोडी मदत करू लागले. गल्ल्यावर बसू लागले. तसंच या काळामध्ये त्यांनी काही वाचन केलं. गीतेचा अधिक अभ्यास केला. कालिदास भवगुरुजी बाणभट्ट अशा संस्कृत वाङ्मयाचा नाटकांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी देखील गीता रहस्याचा त्या काळात अभ्यास केला. सुट्टी संपता संपता त्यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आपलं गीता चिंतन आणि साधू वृत्तीने राहून गीता निरूपण करायचं हे स्वप्न त्यांना बाजूला ठेवावं लागलं. आपला गाव सोडून त्यांनी पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना पुणे आणि मुंबई असे दोन पर्याय होते. पण शांत जीवन जर जगायचं असेल त्या काळातल्या पुण्याबद्दल मी म्हणतोय तसं सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ असं जीवन जर जगायचं असेल तर मुंबईपेक्षा पुण्यामध्ये जास्त आपल्याला वाव आहे, आपल्याला संधी आहे असं त्यांनी मनाने घेतलं. तसं पुणे हे सांस्कृतिक चळवळींकरता, परमार्थाकरता, राजकीय चळवळींकरता त्या काळात ही पुणे होतं आणि प्रसिद्धच होतं. ते सोमवारपेठेमध्ये राहायला आले, आपल्या बरोबर एक तांदळाचं पोतं आणि अर्धा पोतं वाल आणि 200 रुपये घेऊन घरून असे ते आई आणि बहिणीला घेऊन पुण्यात आले. त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं, काहीही प्लॅन नव्हता. त्या अंतस्फूर्तीने पुण्याला जाऊ आणि आपलं नशीब उजाडे अशा पद्धतीने पुण्याला आले. जवळ भांडवल नसल्यामुळं एकदम व्यवसाय करण्याची शक्यता नव्हती आणि नोकरी करायची नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे झारापकर टेलरिंग कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली आणि तिथं ते टेलरिंग शिकले. एक वर्षभराचा तो कोर्स होता, जवळपास 8-1 महिन्यातच त्यांना बरंच टेलरिंगचं काम यायला लागलं. तिथं समर्थ व्यायाम शाळेमध्ये ते सोमवारपेठेत व्यायामाला जाऊ लागले. व्यायामाचा त्यांना फार छंद जडलेला होता. रोज त्या काळामध्ये, मी वय वर्ष 20 ते 40 सांगतोय, त्यांनी जवळपास 12-14 कधीकधी 15-15 तास मशीनवर काम केलं. खूप मेहनत घेतली पण मशीनवर शिवणकाम करत असताना नामस्मरण, रामभक्ती, रामचंद्र हे दैवत असल्यामुळं रामचंद्रांचं नाम, तसंच मुखोद्गत असलेली गीता, उपनिषदाच्या ऋचा, संतांचे अभंग असे ते म्हणत असत आणि यथाशक्य चिंतन करत असत. रात्री देखील हे ग्रंथ ते वाचत असत यापैकी कोणता एखादा आणि अर्थ लावायचा प्रयत्न करत असत. या काळामध्ये सोमवारपेठेतून ते सुरुवातीला सदाशिवपेठेमध्ये भागेश्वर निवास नावाच्या वास्तूमध्ये चाळीमध्ये राहायला आले. एक योगायोग म्हणजे पुण्यात असताना वय वर्ष 25 ते 31 या काळामध्ये स्वामी स्वरूपानंद देखील याच गल्लीत राहत असत. तिथं जवळच असणाऱ्या महाराष्ट्र मंडळात आता ते व्यायामाला जायला लागले आणि त्या काळात ते हजार जोड हजार बैठका मारणारे व्यायामपटू म्हणून प्रसिद्ध होते. कोकणमध्ये त्यांची बालमैत्रीण सरोज तिने त्यांना पत्र लिहिलं आणि त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांनी त्या पत्राला होकार कळवला आणि त्यांचा आपल्या बालमैत्रिणीशी सरोजशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सरोजचं नाव सरल, सरला असं ठेवलं. तर सरोजनी देखील त्यांचं महादेव हे नाव बदललं. महादेव म्हणजे स्मशानात राहून साधना करणारा विरक्त देव, तसं नको म्हणून रसिक असलेला माधव हे नाव जास्त चांगलं असं सरोजला वाटलं आणि त्यांनी आपलं नाव आनंदाने बदलून घेतलं. टेलरिंग करताना त्यांनी गुमास्ते नावाच्या एका तरुणाला आपल्या बरोबर साथीला कामाला घेतलं. पुढं त्या गुमास्त्यांना आपली बहीण दिली आणि हळूहळू दोघांनी टेलरिंग करायच्या ऐवजी तिथं कापड विक्री आधीच त्यांनी करायला सुरुवात केली ती. तर स्वतः कापडाचं एक स्वतंत्र दुकान थाटलं आणि गुमास्त्यांना त्यांनी टेलरिंगचं काम गुमास्त्यांनी पाहावं अशा प्रकारे सेपरेशन त्यांनी केलं. पण मूळ व्यवसाय आपण सुरू केलेला असल्यामुळे टेलरिंगमध्येही भागीदार अशा अशा प्रकारची कुठली गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांना सरलाताईंशी त्यांचा विवाह झाला तेव्हा परमार्थ साधक असा प्रपंच करायचा होता. लहानपणापासून त्यांची तशीच मनिषा होती. तो विचार परमार्थाचा त्यांना जरी तूर्त बाजूला ठेवायला लागला असला तरी देखील त्यांचं जे एक अप्रगट असं जीवन ध्येय होतं त्याच्यामध्ये ती गोष्ट होतीच. त्यामुळं गीता ज्ञानेश्वरी उपनिषदांचा अभ्यास चिंतन मनन वाचन हे त्यांचं चालू होतं. त्याच्यावरून आपल्या शुद्ध प्रज्ञेला अनुसरून ते अर्थ काढून असत. अशा प्रकारे परमार्थ साधक असा प्रपंच आणि व्यवसाय त्यांनी सुरू केला. त्यांचे चुलत सासरे आणि त्यांचा एक मुलगा यांचा अचानक मृत्यू झाला. मी धावतं चरित्र तुम्हाला सांगतोय. या मृत्यूमुळं ते अतिशय अंतर्मुख झाले. स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये मृत्यूमुळं स्वरूपानंद जवळपास पूर्ण होण्याचे राहिले होते ते पूर्ण झाले. तर माधवनाथांच्या जीवनामध्ये मृत्यूमुळं ते अंतर्मुख झाले आणि तेव्हापासून त्यांचा खरा परमार्थ सुरू झाला. त्यांच्या हातात दासबोध आला. आपल्या जीवनामध्ये दासबोधामुळे क्रांती झाली असं ते सांगतात. त्यांच्या असं लक्षात आलं की महंत लक्षणं, उत्तम पुरुष लक्षणं, साधक लक्षणं अशी जी लक्षणं आहेत, विरक्त लक्षण, निस्पृह पुरुषाची लक्षणं, या सगळ्या लक्षणांमुळं त्याच्या अभ्यासामुळं खरं भगवद्गीतेमध्ये प्रवेश होऊ शकेल. त्या काळात त्यांनी परमार्थ करण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या दिशेने दासबोध आणि विशेष करून शंकर श्रीकृष्ण देवांची दासबोधाच्या आधी असलेली प्रस्तावना आणि समर्थ चरित्र याची अक्षरशः पारायणं त्या काळात केली. तसंच तेव्हा अवतीभोवती चालू असलेल्या परमार्थाचंही निरीक्षण त्यांनी केलं. कितीतरी रुद्रमंडळ स्तोत्र म्हणणारी किंवा आवर्तन करणारी अशी मंडळं रुद्र, पौमान, अथर्व, शीर्ष तसं पारायण अनेक ठिकाणी चालत असत. गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांची पारायण चालत असत. कुठं भागवत कथेचं श्रवण चालत असे, कुठं कीर्तन चालत असत त्याच्यात मुख्यतः राष्ट्रीय, सामाजिक असे विषय असत. क्वचित परमार्थाचे विषय असत. काही कीर्तनकार फार चांगले होते पण बहुतेक कीर्तनकार पोटार्थी होते असं त्यांच्या लक्षात आलं. आणि आपण जो परमार्थ करायचा तो शुद्ध आत्मज्ञानाकडे नेणारा परमार्थ आपण करायचा असं त्यांनी या काळामध्ये ठरवलं. या काळामध्ये वयाच्या 40 आधी 35 किंवा 30 मध्येच त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली. 30-32 वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा ते नामस्मरणासहित किंवा भगवद्गीतेच्या श्लोकांसहित टेनिसच्या कोर्टवर असत. टेनिस जेव्हा त्यांनी सोडलं, 12 ते लॉन टेनिस खेळत होते आणि शेवटी ते पुण्यामध्ये सलग 3 पुण्यात स्पर्धा होत असत तेव्हा ते चॅम्पियन म्हणून होते आणि त्यांनी टेनिसला रामराम ठोकला. त्याचंही कारण असं की त्या क्लबमध्ये चॅम्पियन असलेला त्यांनी जिल्ह्यामध्ये अथवा त्या क्लबने नियोजित केलेल्या ठिकाणी कोचिंग करता किंवा काही सराव देण्यासाठी, मॅचेस खेळण्यासाठी जाणं हे बंधनकारक असं होतं. आणि त्यांना असं बंधन त्यांच्या व्यवसायामुळं आणि परमार्थाच्या आवडीमुळं नको होतं. त्यामुळे त्यांनी टेनिस सोडून दिलं. त्याच काळामध्ये एके दिवशी पूजा करत असताना अतिशय आर्त त्यांनी भाव त्यांच्या मनामध्ये दाटून आले. डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या. त्या अंतभावाचं किंचित काळ शमन झालं आणि खूप शांततेचा त्यांना प्रत्यय आला. रात्री उत्सुकतेने परत एकदा त्यांनी तसं बघून बसून पाहिलं, विचार उठवू न देता बसावं असं त्यांनी ठरवलं आणि गुरुदेव रानड्यांची पुस्तकं वाचून त्यांनी ओम श्रीराम हे नाम बसून श्वासावर घ्यायचं असं ठरवलं. श्वास घेताना ते ओम शब्द म्हणत असत. काही क्षण निर्विचार श्वास रोधून धरून थांबत असत आणि श्वास सोडताना श्रीराम म्हणत असत. मुळात तब्येत चांगली असल्यामुळं बसण्याचा प्रॉब्लेम नव्हता. तीन तीन तास ध्यानाच्या नामाच्या बैठकी त्यांनी पहाटे उठून सुरू केल्या. अतिशय तल्लीन भावानी ते त्या काळात पूजा करत असत, अतिशय आर्ततेने हात मारत असत. अत्यावश्यक अशा विषयांचं सेवन आणि अनावश्यक अशा विषयांचा त्याग असं धोरण आखून अत्यावश्यक विषय कोणते हे त्यांनी शोधायचा प्रयत्न केला आणि अनावश्यक विषय नक्की कोणते हे शोधायचा प्रयत्न केला आणि अतिशय आवश्यक असेच विषय आपल्या जीवनामध्ये असावेत, बाकीचं डामडौलाचं जीवन आपल्याला नको असं त्यांनी ठरवलं. संसारामध्ये नाम विशेष करून बसून घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांची अलिप्तता जास्त जास्त वाढायला लागली. सांसारिक कर्तव्य कर्म अतिशय उत्तम चोख अशी करायची, पण त्याच्यापासून त्याच्यामध्ये विकाराने भावनेनी अडकायचं नाही असा एक प्रयत्न कोणालाही न कळत असं ते करायला लागले. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली, त्या मुलांची शिक्षण अतिशय उत्तम झाली. पुढे त्यांची योग्य अशी चांगली लग्न लागली, मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला. अतिशय शिस्तबद्ध आणि नियमित जीवन. त्यांचं असं मत असे की घर अक्षासारखं लख असलं पाहिजे. अतिशय टापटीप असली पाहिजे आणि त्या वेळेत ते काम असं त्यांचा खाक्या असे. सकाळी उठल्यानंतर सर्व खोल्यांचे गेर ते स्वतः काढत असत. जे त्यांचं जेवणाकरता त्या जेवणाकरता नव्हे स्वयंपाका करतात त्या काळात उभ्याची टेबल असत, तर ते सगळं ते स्वच्छ पुसून घेत असत. शेल्फ रोज ते सकाळी स्वच्छता करताना पुसून घेत असत, डबे पुसत असत आणि मग व्यायाम करून नामाला बसत असत. भगवद्गीता दासबोध याचा अभ्यास चिंतन या काळात वाढलं आणि ग्रंथांनाच त्यांनी एकूण गुरु म्हणून मानलं. हा त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंतचा काळ मी तुम्हाला सांगितला. वयाच्या 40 ते 60 या वयामध्ये जी आपल्याला तब्येतीची अशक्तता होती ती आता कायमचीच आहे असं स्वरूपानंदांनी लक्षात घेतलं. त्याच्या आधीच्याच काळात दुःखं आल्याबरोबर त्यांनी ज्यांच्याशी जिच्याशी लग्न ठरलेलं होतं त्या मुलीला आता मी कशा प्रकारे संसार करण्यासाठी असमर्थ आहे आणि तू तुझ्या मार्गाने जायला रिकामी आहेस अशा प्रकारे तिला आपल्या वचनातूनही मुक्त केलेलं होतं. त्या काळात त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केलेली होती असं मी तुम्हाला सांगितलं. आपल्या अशक्त प्रकृतीला अनुसरून स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये सोहम ध्यान, सोहम भावाचा अभ्यास, सहज येणाऱ्या एखाद्या दुसऱ्या मुमुक्षूला मार्गदर्शन, त्यांचे अनुग्रहित हळूहळू वाढू लागले. अतिशय नियमित जीवन आणि शिस्तपूर्ण वर्तन हे स्वरूपानंदांचं वैशिष्ट्य होत. आत्मसाक्षात्कार आणि एकांत या दोन्ही गोष्टींचा त्यांनी ग्रंथ लेखनाकरता भरपूर उपयोग करून घेतला. रोज नियमित ते लिहित असत. अमृतधारा हा ग्रंथ त्यांच्या आजारपणातच पूर्ण झाला. अभंग ज्ञानेश्वरी रोज 10 ओव्यांचा अभंगात्मक अनुवाद करायचा असं ते करत असत आणि सकाळी ध्यान आणि त्यांचं थोडस खाणं हे झाल्यानंतर एक तासभर ते बसत असत आणि तासभर टेबल खुर्चीवर बसत असत आणि त्या तासभराच्या काळामध्ये 10 ओव्यांचा अभंगात्मक अनुवाद असं नित्य नियमनी करून अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. तसं अभंग भावार्थ गीता त्यांनी लिहिली. अभंग अमृतानुभव अभंग चांदे 65 अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ असं त्यांनी रचला. ज्ञानेश्वर महाराजांचे सगळं वाङ्मय त्यांनी अभंगात्मक आणि आताच्या मराठीमध्ये लिहून काढलं. त्यांनी काही पत्र लिहिली ती स्वरूप पत्र मंजुषा म्हणून पुढे प्रसिद्ध झाली. स्वामीजी असं म्हणत असत म्हणजे माधवनाथ असं म्हणत असत की त्यांचा एकांत त्यांचं अतिशय अंतरंग असं साधकाचं जीवन सिद्ध झाल्यानंतर देखील त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं त्यामुळं एखादा मुरंबा तसा मुरून राहतो तसा बोध त्यांच्या देहामध्ये मुरून राहिला. त्यांना श्रीधर स्वामी महाराज भेटायला आले, रत्नागिरीला आले ते, तेव्हा ते स्वरूपानंदांना भेटायला आले. त्यांची अशी पद्धत होती की कोणतंही पुस्तक घेऊन उघडून वाचा. तसं त्यांनी दासबोध श्रीधर स्वामीजींच्या हातात दिला आणि कुठले पान उघडून वाचा म्हणून सांगितलं. तेव्हा बाहेरी साधकाची ये परी आणि स्वरूपाकार अंतरी असं श्रीधर स्वामींचं वर्णन करणाऱ्या ओव्या तिथं आल्या. गोवळकर गुरुजी त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या साधक संजीवनी हे अभंगांचं पुस्तक गुरुजींना दिलं आणि कुठलंही पान उघडून वाचा असं सांगितलं. श्रीधर स्वामी महाराजांना जसं त्यांचं वर्णन करणार असं बाहेरी साधकाची एक परी आणि स्वरूपाकार अंतरी अशा ओव्या आल्या, तसं गोवळकर गुरुजींना ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी सुखे पेचू प्राण अशा प्रकारचा अभंग वाचनामध्ये आला. गोवळकर गुरुजींना त्यांनी सोहम साधनेविषयी देखील माहिती दिली. गोळवणकर गुरुजी त्यांच्यापाशी म्हणाले की माझी खरी आवड हीच आहे पण आता माझ्या हातात जे काम आलेलं आहे त्यामुळं मी संघ कार्यात आणि राष्ट्र कार्यामध्ये असतो, ही आवड थोडीशी मला बाजूला ठेवायला लागलेली आहे, तरी देखील मला जमेल तशी मी साधना करतो असं गोळवणकर गुरुजी त्यांना म्हणाले. बेळगावचे काणे महाराज देखील त्यांच्याकडे आले ते तेव्हा सोहम साधनेविषयी त्यांनी त्यांना सांगितलं. स्वरूपानंदांची कीर्ती सर्वदूर पसरण्यासाठी म्हणून हा काळ योग्य होता. हळूहळू या काळात ती पसरू लागली. वयाच्या 40 ते 60 या काळामध्ये स्वामी माधवनाथ त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी दुकानात बसलेले असताना आणि दासबोध वाचत असताना आपण ज्ञानेश्वरीवर निरूपण करावी अशा प्रकारे त्यांना प्रबळ भावना झाली, तशा प्रकारची अंतःप्रेरणा त्यांना झाली आणि लगेच सायकलवरून ते पुण्यात साखरे महाराजांच्या मठामध्ये गेले आणि तिथून त्यांनी ज्ञानेश्वरी विकत आणली. त्यांना त्याआधी ज्ञानेश्वरी त्यांनी वाचलेली नव्हती. त्यांच्या खऱ्या जीवन कार्याला त्या दिवशी रात्रीपासून सुरुवात झाली. आपल्या पत्नीला त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. हळूहळू या ज्ञानेश्वरीच्या श्रोत्यांमध्ये वाढ झाली आणि श्रोत्यांचं ज्ञानेश्वरी मंडळ झालं. नामामध्ये ओम श्रीराम असा जो ते जप करत होते त्याच्यामध्ये एके दिवशी ओम श्रीराम हे नाम येईनाच त्याच्याऐवजी सोहम स्फुरण त्यांना झालं. श्वास घेताना सो काही काळ निर्विचार थांबायचं आणि श्वास सोडताना हम असं सोहम अनुसंधान त्यांचं लागू लागलं. ध्यानात सोहम मधून आपोआप त्यांचा प्रवेश झाला. एके दिवशी अळुंदीला श्रोत्यांना घेऊन दर्शनासाठी म्हणून गेलेले असताना नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये काही काळ अभंग ज्ञानेश्वरी वाचन अशा करता ते बसलेले होते. थोड्या वेळ नामस्मरण झालं आणि थोडा वेळ डोळे मिटून सर्वजण बसले तर सर्वजण उठले तरी त्यांचे डोळेच उघडे ना. त्यावेळेला त्यांना निर्विकल्प समाधीचा प्रथम प्रत्यय आला. नंतर त्याच आठवड्यात घरी स्वामी सत्यदेवानंद सरस्वती त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी आलेले होते तेव्हा त्यांना परत एकदा निर्विकल्प समाधीचा तोच अनुभव आला. गुरुणी महाराज या काळात त्यांना भेटले. ते गुरुणी महाराजांकडे गेले. गुरुणी महाराज त्यांना असं म्हणाले की ज्ञानेश्वरांची थेट कृपा तुमच्यावर आहे आणि थोड्याच दिवसात लक्षात येईल. त्यांनी गुरुणी महाराजांना अनुग्रह देण्यासाठी विनंती केलेली होती. सोनोपंत दांडेकर त्यांना म्हणाले की जर यांना वाकडे म्हणायचं तर मग जगात सरळ कोणाला म्हणायचं. आपल्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी देखील त्यांचं ज्ञानेश्वरी निरूपणाचा नेम चुकला नाही. एक उत्तम आणि अंतरंग प्रवचनकार म्हणून हळूहळू पुण्यात त्यांची माहिती झाली. 1968 साली पावसला ते प्रथम स्वरूपानंदांच्या भेटीकरता म्हणून गेले. त्यावेळेला स्वरूपानंदांनी त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठ देऊन कोणत्याही पान म्हणून वाचा असं सांगितलं. तेव्हा देहे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माचिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. या लागली सुमनू आणि शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती पैका गौप्यही परी दयाप्रती चावळीचे सुखे तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. अशा चार ओव्या वाचून झाल्यानंतर स्वरूपानंद आता पुरे असं म्हणाले. तेव्हा बाळासाहेबांना असं वाटलं की आपलं सगळं जीवनच या चार ओव्यांमध्ये स्वरूपानंदांनी उभं केलं. कारण ते मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता ते ज्ञानेश्वरीचे निरूपणकार होते. त्या दिवशी रात्री स्वरूपानंदांसमोर त्यांचं प्रवचन झालं. महात्मानस तुमाम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता हा भजंती अनन्य मनसोज्ञात्वा भूतादि मव्ययम या 9व्या अध्यायातल्या श्लोकावर त्यांनी स्वरूपानंदांच्या समोर निरूपण केलं. इथं जर स्वरूपानंदांचा एखादा फोटो असेल किंवा तुम्ही तो म्हणाला बसलेला आहे बुक्का लावलेला असा स्वरूपानंदांचा जो सरळ बसलेला फोटो अनेक वेळेला तुम्हाला पाहायला मिळतो तर तो त्यावेळेला एका मुंबईच्या माणसाने फोटोग्राफर होता तो आला होता त्यांनी त्यांचा फोटो काढला. ते स्वामीजींचं बाळासाहेबांचं प्रवचन ऐकत असताना स्वरूपानंदांचा निघालेला तो फोटो आहे. दुसऱ्या दिवशी स्वरूपानंदांकडून त्यांना अनुग्रह झाला. तुम्ही ज्ञानेश्वरीवर फार सुंदर प्रवचन करता असं प्रवचन झाल्यावर स्वरूपानंदांनी त्यांना निरोप पाठवला. अनुग्रहाच्या वेळेला गुरु परंपरेने आलेलं सर्व मी यावेळी तुम्हाला देतो आहे. आता मी मोकळा झालो पुढे बाळासाहेब सर्व काही करतील असे उद्गार त्यांनी काढले. 1971 साली वयाच्या 53व्या वर्षी स्वरूपानंदांनी त्यांना सोहम ध्यान प्रक्रिया तुम्ही इतरांना सांगायला सुरुवात करा म्हणजे 71 साली स्वरूपानंदांनी त्यांना तुम्ही अनुग्रहच देत जा असं सांगितलं. स्वरूपानंद आणि ते असं दोघं थोडा वेळ ध्यानाला बसलेले असताना ध्यान झाल्यानंतर स्वरूपानंद त्यांना म्हणाले की श्वासाबरोबर अंतर्पवनाबरोबर वायुमंडळ चिदाकाशात नेऊन स्थिर करावं. तिथं श्वास मनासहित लीन होतो. मन त्या ठिकाणीच स्थिर करायचं आहे. त्याच्यावर बाळासाहेब असं म्हणाले की मला ध्यानामध्ये याचा थोडासा अनुभव येतो. तेव्हा स्वरूपानंद अतिशय प्रसन्न झाले. 22 जुलै 1973 श्रावण शुद्ध प्रतिपदेला माधवनाथ या नावाने अनुग्रह देण्याची लेखी अनुज्ञा त्यांनी माधवनाथांना दिली. गुरु परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवा अशी, माझ्या पुढे माझ्या पश्चात चालू ठेवा अशी आज्ञा त्यांनी माधवनाथांना दिली. ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे हा ग्रंथ त्या काळात 1973 साली प्रकाशित झाला. त्याला स्वरूपानंदांचे आशीर्वाद आले. पावसून एकही ते किती सांगू तुझं लागी बाणबोनी अंगी सेवकत्व. विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि त्यानंतर एका वर्षाने एक वर्ष थांबून 1975 साली त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. वय वर्ष 60 पर्यंत या दोघांचं जीवन प्रत्येकाचं कसं चाललंय बघतं हे पाहिलं. 60 वर्षापासून 71 वर्षापर्यंतचा स्वरूपानंदांच्या जीवनाचा शेवटचा काळ आणि वय वर्ष 60 पासून 79 वर्षापर्यंतचा स्वामी माधवनाथांच्या जीवनाचा शेवटचा काळ आपण उद्या पाहूया. हरिओम.
आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू.